नवं काय. एकदा आम्ही ज्वेलरी मित्राच्या दुकानात गप्पा मारत असताना त्याच्याकडे एक कुटुंब म्हणजे मुलगी आणि तिचे आई वडील लग्नाचे बोलावणे करायला आलेले होते. ती मुलगी मित्राच्या दुकानाजवळच्या ऑफिसमध्ये कामाला होती आणि ती सांगत होती की अंकल, माझ्या पहिल्या पगाराच्या वेळेला मला तुमच्याकडे सोने खरेदीसाठीची स्कीम आहे याची माहिती मिळाली होती आणि तेव्हापासून मी तुमच्या इथे सेव्हिंग स्कीम लावली आणि आज त्यामुळेच माझ्या लग्नाच्या दागिन्यातले बहुतांश दागिने हे मला माझ्या स्वतःच्या पैशांनी करता आलं आणि याचे सर्व क्रेडिट तुम्हाला आहे. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. लग्नाचे बोलावणे करून ते कुटुंब गेल्यावर मी ज्वेलर मित्राला म्हणालो, अरे पैसे त्या मुलीचे, दर महिन्याला तिचं ते पैसे तुझ्याकडे इन्व्हेस्ट करत होती आणि तरी सुद्धा ती त्याचे क्रेडिट मात्र तुला देत होती. हे चांगलं आहे खरोखरच. अशा सेव्हिंग स्कीममुळे कित्येक जणांचे दागिने खरेदीचे स्वप्न पूर्ण होते आणि ज्वेलर्सच्या वाट्याला असा चांगुलपणा येत राहतो. त्यामुळेच की काय, सेव्हिंग स्कीम हा ज्वेलर आणि ग्राहक दोहूंचा जिव्हाळ्याचा विषय ठरतात. सध्या सेव्हिंग स्कीममध्ये भरपूर नवनवे आणि कल्पक बदल पाहायला मिळत आहे. ज्वेलर्स त्यामध्ये खूप साऱ्या एडिशन्स देखील करत आहे. यातील पहिले उदाहरण इंटरेस्टिंग आहे. सेव्हिंग स्कीमच्या ग्राहकाने काउंटरवर आयटम सिलेक्ट करण्यापूर्वी सेव्हिंग स्कीमची रक्कम आणि सेव्हिंग स्कीमचे बेनिफिट्स असे एकूण किती पैसे त्याच्या सेव्हिंग स्कीम खात्यात जमा आहे किंवा सेव्हिंग स्कीम जर वेटवर आधारित असेल तर आजचे त्याचे होणारे मूल्य किती हे सगळे लक्षात घेऊन एखादा आयटम घेतल्यानंतर त्याला किती अतिरिक्त पैसे द्यावे लागतील किंवा अजून किती वस्तू तो घेऊ शकतो याचा अंदाज देण्यासाठी सेव्हिंग स्कीमवर आधारित आणि आयटम बेस्ड कोटेशन इस्टिमेट जनरेट करण्याची सुरुवात बऱ्याच ज्वेलर्सनी केलेली आहे. सेव्हिंग स्कीमचे बेनिफिट्स ग्राहकाला पारदर्शीपणे लगोलग कळावेत म्हणून त्याच्या व्हॉट्सअपवर किंवा ज्वेलरी शॉपच्या वेबसाईटवर त्याचे सगळे लेजर्स आणि डिटेल्स उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील बऱ्याच ज्वेलर्सनी पावले उचललेली आहेत. प्री मॅचवर सेव्हिंग स्कीमच्या बाबतीत म्हणजे एखाद्या ग्राहकाला सेव्हिंग स्कीम पूर्ण करायची नसेल तरी त्याच्या जमा असलेल्या इन्स्टॉलमेंटवरून त्याला काही बेनिफिट्स देता येतील का किंवा प्री मॅच्युरिटी म्हणून काहीही बेनिफिट्स देण्याचे नसले तरी देखील थोडेसे का होईना बेनिफिट्स देता येतील का, अशा पद्धतीच्या स्कीम सुद्धा तयार होताना दिसत आहेत. सेव्हिंग स्कीम सोबतच आता बऱ्याच ज्वेलरी शॉप्समध्ये ऑर्डर संबंधी देखील नवनवीन गोष्टी अंगीकारायला सुरुवात झाली आहे. जसे की आधीच घेतलेल्या एखाद्या ऑर्डरमध्ये अतिरिक्त आयटम नव्याने घ्यायचा असेल तर तसे करण्याची सोय ज्वेलर्स करून घेत आहे. ऑर्डर घेत असताना डिझाईन मास्टरचा वापर करणे याकडे देखील ज्वेलर्सचा कल वाढला आहे. याचा फायदा असा होतो की ऑर्डर केलेल्या डिझाईनचे किंवा त्यातील स्टडेड डायमंड खड्यांचे किंवा इतरही सर्व ट्रिब्यूट्स ऑटोमॅटिक मिळतात. आणखी एक नवी पद्धती म्हणजे जसे ब्रँडच्या लोकेशननुसार मेकिंग चार्जेसचा रेट वेगवेगळा असतो तसे ब्रँडच्या लोकेशननुसार डायमंडचे रेट निराळे ठेवण्याचा प्रयत्न ज्वेलर्स करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे काही ब्रँचेस या मेट्रो सिटीमध्ये असतात तर काही छोट्या शहरांमधून असतात. असे करण्याचे सर्वच भागातील ग्राहकांचा डायमंड खरेदीकडे कल वाढू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीची इंटिग्रेशन सुद्धा ज्वेलर मित्र करत आहेत. उदाहरणार्थ रॅपापोर्ट इंटिग्रेशन, डायमंडच्या रेटमध्ये होणाऱ्या फ्लक्च्युएशनचा इफेक्ट थेट डायमंडच्या सेलिंग रेटमध्ये रिफ्लेक्ट व्हावा यासाठी रॅपापोर्ट रेटशी लिंकिंग ज्वेलर्सना फायद्याचे ठरते आहे. काही ठिकाणी दिवसाच्या ठेवशेवटी फिजिकल स्टॉक टेकिंग सहज सोपे विनासायास अचूक आणि कमी वेळेत व्हावे यासाठी RFID इंटिग्रेशनचे प्रमाण देखील वाढले आहे. आणखी एक महत्वाचा चेंज जो सध्या होत आहे तो अकाउंटिंग सिस्टीममध्ये, विशेष म्हणजे एक फायनान्शियल इयर संपल्यावर नव्या फायनान्शियल इयरसाठी अकाउंटिंग सिस्टीममध्ये ज्वेलर्स नवनवे बदल करताना दिसत आहे. उदाहरणार्थ अख्ख्या वर्षाचे बजेट तयार करून ते सिस्टीममध्ये मेंटेन करून त्याप्रमाणे रिपोर्टिंग घेणे, म्हणजे कुठल्या महिन्यात काय करणार आहोत, किती एक्सपेंडिचर करणार आहोत याचे प्री प्लॅनिंग करणे, त्याचे बजेटिंग करणे, त्यानुसार सेल्सचे लक्ष ठरवणे किंवा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये अशा सर्व गोष्टींसाठीचे प्रॉपर बजेट भरून त्याचे नेमाने रिपोर्टिंग घेणे. सेल्सच्या बाबतीत तर काही जणांनी अशी पण पावले उचललेली आहेत की एकूण सेलपैकी मॅन्युफॅक्चर्ड वस्तू म्हणजे कारागिराकडून करून घेतलेल्या वस्तूंचा सेल किती आणि वस्तू थेट परचेस करून केलेला सेल किती याचा अभ्यास करणे आणि त्याचे प्रॉफिटॅबिलिटी कशी आहे या दृष्टीने त्यांची वेगवेगळी ट्रेडिंग अकाउंट तयार करून संबंधित रिपोर्टिंग घेणे, त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा, खरे तर प्रबळ असा MIS उपलब्ध होतो ज्याद्वारे जास्त चांगल्या बिझनेस इन्साइट्स मिळतात जे व्यापक व्यावसायिक दृष्टिकोन तयार करतात, जेणेकरून ज्वेलरी व्यवसायामध्ये सदोदित सुधारणा होत राहतात.